आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य सोहळ्यात मुंबईत राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. विदर्भात महाराष्ट्र दिनाचा उत्साह. नागपूरला एक शक्तिशाली ग्रोथ हब म्हणून विकसित करणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार. राज्यात आजपासून जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर नीता ठाकरे यांनी स्वगणना करीत नोंदवला जनगणित सहभाग. आणि नागपुरातील संविधान चौक आणि विधानभवन परिसरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहे. महाराष्ट्रात आज राज्य स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन, संचलन आणि इतर कार्यक्रम होत आहे. मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर राज्य पोलीस तसंच इतर पथकांच्या संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली. भाषणाची सुरुवात मराठीत करताना ते म्हणाले,
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या निमित्त साठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
महाराष्ट्रानं विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा घेताना राज्यपालांनी सांगितलं की 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. परदेशी गुंतवणूक, पायाभूत सुविधा विकास, शेती, वीज, शिक्षण, गृहनिर्माण, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी इत्यादी क्षेत्रात राज्य सरकारनं केलेल्या कामगिरीचा उल्लेख राज्यपालांनी केला. स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे. मात्र मराठी न येण्यावरून न हिंसा कधीही खपवून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत संयुक्त महाराष्ट्र लढ्यात बलिदान देणाऱ्यांच्या हुतात्मा स्मारकावर आदरांजली वाहिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही.
महाराष्ट्र संकुचित वृत्तीचा कधीच नव्हता. महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायानं आणि सुधारणावादानं देशाला दिशा दिली असून राज्याची अर्थव्यवस्था जगात 30व्या क्रमांकावर असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या जनतेला त्यांनी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या तसंच जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नागपुरात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त केला. तसंच नागपुरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत क्रीडा, ऊर्जा आणि उद्योजकता क्षेत्रातील व्यक्तींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी त्यांनी नागपूरला ग्रोथ हब म्हणून विकसित करत असून आगामी होऊ घातलेल्या चित्रनगरीबद्दल माहिती दिली.
नागपूरला आणि विदर्भाच्या विकासाला मोठा फ्युचर या अर्थसंकल्पाचं देवेंद्र फडणवीस यांनी केला. रामटेकचं पर्यटन असेल, स्थानिक रोजगाराकरता नवरगाव इथे भव्य होतील. आता यावर्षी आपण मागच्या 15 वर्षापासून या विषयाचा आपण पाठपुरावा करायचो. नागपूरमध्ये मोठी चित्रनगरी मंजूर झालेली आहे आणि रामटेकच्या नवरगावमध्ये ही या ठिकाणी चित्रनगरी होते आहे हे आपल्याकरता महत्वाचं आहे.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर नीता ठाकरे यांनी स्वच्छ, सुंदर आणि हरित नागपूरच्या शाश्वत विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचं आवाहन केलं. भंडारा इथं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील 868 कोटी रुपयांच्या निर्यातीमुळे स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाल्याचं सांगितलं. वर्ध्यात खनिकर्म राज्यमंत्री आणि पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. अमरावती इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि उद्योग विकास हे शासनाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर संगीता खांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. तर गोंदिया इथं वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ झाला. गडचिरोली इथं पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जयस्वाल यांनी समृद्ध गडचिरोली घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार व्यक्त केला. विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचं योगदान महत्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुनकर यांनी व्यक्त केलं. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह बघायला मिळाला. नागपूरच्या काटोल रोडवरील फेटरीजवळ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालय शांतीवन चिचोली इथं आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी 5 फूट उंच बुद्धमूर्तीचं अनावरण थायलंड इथून आलेल्या भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती शांतीवनचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी दिली. नागपुरात सादर करण्यात आलेल्या संघ गंगा के 3 भगीरथ या नाटकानं 100 प्रयोगांचा टप्पा पूर्ण केलाय. गेल्या वर्षी वनामती इथं सुरु झालेल्या या नाटकाचा 100वा प्रयोग नुकताच दिल्लीतील केशवकुंज इथं सादर करण्यात आला. संघाच्या 3 दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर आधारित या नाटकाच्या यशानिमित्त नागपुरात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलेल्या स्वगणनेनं राज्यातल्या यंदाच्या जनगणनेच्या प्रक्रियेचा आज औपचारिक प्रारंभ झाला. राज्याच्या स्थापना दिनी जनगणना सुरू होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी राज्यातल्या जनतेला जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी डिजिटल पद्धतीनं स्वगणना करून 16व्या राष्ट्रीय जनगणनेत सहभाग नोंदवला. नागपूर शहरात आजपासून जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना ऑनलाईन स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी sec.census.gov.in या पोर्टलवर माहिती भरून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. यानंतर 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणक घर भेटी देऊन HLO ऍपच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी 4500 प्रगणक आणि 700 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील संविधान चौक आणि विधानभवन परिसरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. मुकेश मासूरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून काळे फुगे सोडत निषेध व्यक्त केला. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. वाहतुकीवरही त्याचा थोडा परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या कोराडी इथं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या काल झालेल्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राला स्पोर्ट्स पॉवर हाऊस बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं. तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर कोट्यवधी रुपयांची क्रीडा संकुलं उभारली जात असून मानकापूर इथं 746 कोटी रुपयात आंतरराष्ट्रीय दर्जाचं नागपूर स्पोर्ट्स हब साकारलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाचं असल्याचं सांगितलं. 19 वर्षांनंतर नागपूर जिल्ह्यात होत असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 32 संघ सहभागी झाले असून आज स्पर्धेचा 2रा दिवस आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून तब्बल 993 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे मुंबईत 19 किलो वजनाचं व्यावसायिक वापराचं सिलेंडर 3024 रुपयांना मिळेल. एप्रिल महिन्यात या सिलेंडरची किंमत 195.50 रुपये आणि मार्चमध्ये 114.50 रुपये वाढवली होती. आगामी काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात देखील काही ठिकाणी वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा इशारा हवामान केंद्रानं दिलाय. मागील 24 तासात विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं 44.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात आज 43.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन नियम आजपासून लागू झाला. भारतात वेगानं विस्तारणाऱ्या ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचं नियमन करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. नशीब किंवा कौशल्य यांच्या आधारे पैशांनी खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन खेळांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य सोहळ्यात मुंबईत राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. विदर्भात महाराष्ट्र दिनाचा उत्साह नागपूरला एक शक्तिशाली ग्रोथ हब म्हणून विकसित करणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार. आणि नागपुरातील संविधान चौक आणि विधानभवन परिसरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 6:58 ऐकता येईल. नमस्कार.